आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेसेशकियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांशी संवाद साधला. हा संवाद मुख्यत्वे व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेसाठीच्या सुधारणा आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या मुख्य विषय सूत्रावर आधारित होता. संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि विविध विभागांदरम्यान समन्वयातील अडथळे दूर करण्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. विभागांमधील परस्पर समन्वयन आणि निर्णय प्रक्रियेसाठी पीएम गतिशक्ती या मंचाचा प्रभावी आणि व्यापक उपयोग करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. यासंदर्भातील सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले जावेत या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात शाश्वत शांतता आणि स्थैर्य तसंच सुरक्षित नौवहन आणि व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ताकाईची यांची ही पहिलीच अधिकृत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्या उद्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल ग्रीसचे अर्थमंत्री किरियाकोस पिएराकाकीस यांच्यासमवेत चर्चा केली. आर्थिक सेवा फिनटेक डिजिटल पेमेंट्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत आणि ग्रीस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची दर कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आजपासून लागू होईल. आज देशभरात डॉक्टर्स दिन आणि सनदी लेखापाल दिवस साजरा होत आहे. उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरुकता निर्माण करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता यानिमित्तानं व्यक्त केली जाते. तर सनदी लेखापाल आर्थिक कार्यक्षमता आणि कायदेशीर नियमांचं पालन करण्याची क्षमता सातत्यानं वाढवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जनरल धीरज सेठ यांनी काल 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 4 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जनरल सेठ हे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. जयपूरमध्ये आजपासून 29व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवसांच्या या परिषदेचं विशेष सूत्र विकसित भारत 2047 एआय डेटा आधारित आणि सुरक्षित डिजिटल प्रशासन असं आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ई गव्हर्नर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं जन्माच्या आधारे मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्द ठरवला आहे. यामुळे अमेरिकेत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व देणाऱ्या या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प विरुद्ध बारबरा या खटल्यात न्यायालयानं 6-3 अशा बहुमतानं हा कार्यकारी आदेश बेकायदेशीर ठरवला आहे. हा आदेश अमेरिकेच्या संविधानातील 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करत असल्याचा निष्कर्ष सरन्यायाधीशांसह इतर 4 न्यायाधीशांनी नोंदवला. भारतानं 26 अधिक देशांची स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली आहे. इतर देशांसोबत अनेक करारांवर सध्या वाटाघाटी सुरु आहेत. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि कायदेशीर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज आहे, असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानव संसाधन मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची पहिली तुकडी उद्या भगवती नगर इथल्या बेस कॅम्प इथून रवाना होईल. नायब राज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा पहाटे 4 वाजता या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. 57 दिवस चालणारी ही यात्रा पारंपरिक नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून सुरु होईल. पेट्रोल, डिझेल आणि विमानसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर आजपासून सुरु होणाऱ्या 15 वड्यासाठी निर्यात शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर 4 रुपये प्रति लिटर शुल्क आकारलं जाईल. डिझेलवरील शुल्क 14 रुपयांहून कमी करून 8.5 रुपये करण्यात आलं आहे. तर हवाई उड्डाणांसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 7.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. आखाती देशातील संघर्षामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमाशुल्कातील सवलत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे, मात्र या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित होणार आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी त्या एक होत. रंगायन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा मिळवून दिला. बॅरिस्टर सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण पुरुष, हैवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई खेळांसाठी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होईल. चेस्टरली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाइड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10 वाजता सामना सुरु होईल. या मालिकेनंतर भारत इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची देशभरात आगेकूच सुरु आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध भागात तसंच गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांनी घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.